इसी ट्रेंडिंग ट्रैक के साथ इतनी सारी बातें जो ट्रेंडिंग चल रही है ना, उसके साथ साथ है आईपीएल मैचेस, इतनी सारी अच्छे अच्छे मूवीज और शादियों का सीजन भी तो है।
रेड एफएम एमएच 935
सुपर हिट्स 93.5 रेड एफएम पर एमएच 935 में महक आपके साथ है। और मैंने आपसे पूछा था कि इतक्या सगळ्या आता मॅचेस वगैरे सुरू आहेत, प्रत्येकाची कुठली ना कुठली आवडती टीम असतेच, तर ती मॅच तुम्ही बघणं जास्त प्रेफर कराल की भारी भारी मूवीज रिलीज होत आहेत आजकाल? आत्ताच रिसेंटली एव्हेंजर्स एंड गेम सुद्धा रिलीज झालाय, त्याबरोबर बॉलिवूडचे आणि मराठी मूवीज सुद्धा रिलीज झालेत। सो या सगळ्यांपैकी तुम्ही काय प्रेफर कराल, या वीकेंडचा तुमचा प्लॅन काय ते सांगा। सध्या कॉलवर माझ्यासोबत कोण आहे ते बघूया। हाय, कोण बोलते?
हॅलो, मी मुदिता बोलतीये।
हाय मुदिता, काय प्लॅन आहे वीकेंडचा, मॅचेस की मग फिल्म्स?
फिल्म्स ऑफकोर्स। आजच एव्हेंजर्स एंड गेम रिलीज झालाय आणि मी खूप मोठी फॅन आहे, डाय हार्ड फॅन आहे एव्हेंजर्सची। सो मी ती एव्हेंजर्सच मूवी प्रेफर करेल बाकी गोष्टींपेक्षा।
ओके ओके, आणि ज्या दिवशी चेन्नईची मॅच असेल त्या दिवशी धर्म संकट आहे।
हा, धर्म संकट आहे।
पण आधी म्हणजे तू अकॉर्डिंगली तुझा शो वगैरे प्लॅन करशील ना, मॅचच्या वेळेत नाही करणार?
हो, येस, मी माझं प्लॅन वगैरे करूनच सगळं डिसाइड करेल।
ओके ओके, बरं, मग एंड गेम तू पाहिला की नाही? तू एवढी मोठी फॅन आहे म्हणतेस।
हो, मी आज फर्स्ट डे फर्स्ट शो बघितला एव्हेंजर्स एंड गेम।
ओहो,
मिस करणार मी।
कसा वाटला मूवी तुला?
खूप भारी, ग्रेट क्रिएशन, सगळ्याच टीमनी खूप मस्त जॉब केलेला आहे त्यांचं।
ओके ओके, सो मग तू जास्त प्रेफर करशील मॅचेस पेक्षा फिल्म्स? ओके ओके, थँक्यू सो मच मुदिता, थँक्यू। मुदितानी सांगितलं की ती जास्त फिल्म्सला प्रेफर करेल, कारण की कसं आहे ना, मॅचेस आता रोजच सुरू आहेत, फिल्म्स ज्या नवीन नवीन येत आहेत आणि त्याला फर्स्ट डे फर्स्ट शो बघण्याचा जो काय मस्त मजा असते ना यार, ती मजा दुसऱ्या कशातच नसते। त्यामुळे तिचा प्लॅन आहे मूवीज बघण्याचा। तुमचा प्लॅन काय, डायल करा 9607007935 आणि सांगा मॅचेस बघणार की फिल्म्स रिलीज झाल्यात ते बघणार आहात। स्टे ट्यून्ड टू सुपर हिट्स 93.5 रेड एफएम, बज जाते रहो, मैं है आपके साथ।